चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कंपनी एकत्रीकरण दस्तांच्या मुद्रांक शुल्कावर कमाल मर्यादा 50 कोटी पर्यंत वाढवली। कंपनी एकत्रीकरण किंवा पुनर्रचनेसंबंधीच्या दस्तांसाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावर विहित केलेली कमाल मर्यादा 25 कोटीवरून 50 कोटीपर्यंत वाढवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। कंपनी एकत्रीकरण किंवा पुनर्रचनेसंबंधीच्या दस्तांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुसूची 1 अनुच्छेद 25 DA खाली देय असलेल्या मुद्रांक शुल्कावर दिनांक 6 मे 2002 रोजीच्या आदेशान्वये विहित केलेली कमाल मर्यादा 25 कोटीवरून 50 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे।